हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आणणं एवढं सोपी नाही आहे. अन्या गैन्या नत्ता खोर खैरूच काय ते मन आहे, ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्या याचं काम नाही आहे. इथं जातीवंत पाहिजे, माणसात खेळणारा माणूस, जमिनीवर चालणारा माणूस पाहिजे. केवळ गाडीतून उतरलं नमस्कार सलाम करणे एवढंच जर नेतृत्व उभं होत असेल ते कोणी जनता खपून घेत नाही, घेऊ शकत नाही आणि आम्ही मान्यता देऊ शकत नाही. इथं जमिनीवर या, सकाळी उठा, लोकांचे घराणं ऐका. केवळ चार दिवसाचे आले घराणं घराणं करणं ऐकणं याला काही विकास म्हणू शकत नाही, याला काही प्रतिनिधी म्हणू शकत नाही. मागच्या कालखंडामध्ये आम्ही तेच पाहिलं, मागच्या वेळेस हेच घडलं. निवडणूक आली का कोणी कोणी उभं होते, निवडणूक आली का पुडके तयार होऊन जाते. मागच्या वेळेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आता पुन्हा तेच, जे पीएलडी ते करा ना तुम्ही आनंदानं. पीए लोकांनी राजकारण केलं का? तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं करतो. मग ते सोडून या ना, आम्ही स्वागत करतो, सोडून द्या. तेही सोडायचं नाही, इकडे कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करायचं, कार्यकर्त्यामध्ये झगडे लागून राहिले, खिसाखिनीचं राजकारण होत आहे. हे चालणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही. कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचं वातावरण जर कोणी निर्माण करत असल, कार्यकर्ता कार्यकर्त्यापासून जर दूर जात असल, आपलाच कार्यकर्ता आपल्याच कार्यकर्त्यापर्यंत पासून जर दूर जात असल, हे कुठलं राजकारण आहे? कशाला मरमर करताय? हे बरोबर नाही. आणि त्या भावनेतूनच हे सर्व आम्हाला घडवायचं आहे. आताच